नमस्कार मंडळी, प्राध्यापिका मोहिनी पिटके यांचं कवडसे पश्चिम प्रभेचे हे पुस्तक मध्यंतरी वाचनात आलं. पाश्चिमात्य कवितांचा अभ्यास केलेल्या मोहिनीताईंचं त्या कवितांवर केलेलं मुक्तचिंतन आणि त्यावरचे लेख असं ह्या पुस्तकाचं स्वरूप आहे. अवघ्या विश्वातील सूज्ञ आणि जाणकार लोकांनी जीवनाचे गूढ रहस्य, गुंतागुंतीचे नातेसंबंध यावर खूप लिहिलेलं आहे. वेगवेगळ्या भाषांमधून आणि निरनिराळ्या दिशांनी येऊनसुद्धा हे चिंतन एकाच टप्प्यावर येऊन पोचलेलं दिसतं. या पुस्तकामध्ये हे जाणवतं. यातलाच एक लेख आज मी सादर करणार आहे. लेखाचं नाव आहे आत्मरूपी पंख. ॲन फिंच नावाच्या इंग्लिश कवयित्रीच्या कवितेमधील दोन ओळी अशा आहेत. व्हेन इन द सन माय विंग्स कॅन बी डिस्प्लेड अँड इन रिटायरमेंट आय कॅन ब्लेस द शेड. लेखिका म्हणते, सूर्य डोक्यावर आला की माध्यानीच्या उन्हात शरीर आणि मन होरपळून निघतं. तो कळण्याची वाट बघण्याखेरीज गत्यंतर नसतं. पण मग हा क्षण जिंकायचा कसा? ह्या क्षणाला तोंड देणे तर क्रमप्राप्त असते. प्रतिकूलतेवर आरूढ व्हावे लागते. कसोटीच्या क्षणातून तावून सुलाखून बाहेर पडावे लागते. अशा वेळी माणसाला फुटतात नवे पंख, साहसाचे, आशेचे, सहनशीलतेचे आणि अस्मानी महत्वाकांक्षेचे. हे पंख म्हणजे माणसाला मिळालेली दैवी देणगी आहे. प्रत्येकालाच मिळतात बरं काही, फक्त आपल्यापैकी थोडीच माणसं या पंखांचा योग्य त्या क्षणी आणि योग्य तो वापर करतात. हे पंख जणू सुप्तावस्थेतच असतात आपल्याजवळ. वेळ येताच त्याचं बळ कळतं. मनपक्षी हे पंख उघडतो आणि भविष्याच्या गगनात भराऱ्या घेऊ लागतो. आणि ह्या क्षणांवर विजय मिळाल्यावरच लाभते ती खरी विश्रांती. थकलेल्या जीवावर चार ओले थेंब म्हणजे सावलीची मायपाखर मिळते हो तहानल्या जीवाला. आणि मग मन विचार करतं ईश्वरी कृपेचा. त्याचा कृपाप्रसाद मिळतो माणसाला या सावलीच्या रूपाने. तप्त वातावरणातील एखादी वाऱ्याची सुगंधी झुळूक मनाची तलखी शांत करते. ते देखील ईश्वराचेच एक रूप असते. डोळ्यांना निवणारे संध्या रंग, फुलाफुलातून सांडणारा मोतिया सुगंध, पहाट क्षणांना जिवंत करणारी पक्ष्यांची आतूर किलबिल, ही सारी परमेश्वराच्या रूपाची पदचिन्हच नाहीत का? पण ही सावली अनुभवण्यासाठी पाय मात्र थोडे पोळावे लागतात, तरच त्या सावलीचा थंडावा कळतो. ह्या उन्हातून चालताना पावलाचे बळ आजमावून पाहता येते. उन्हाच्या झळा डोळ्यातून कसं आणि किती पाणी काढतात तेही पाहता येते. आपल्या मनाचे पंख किती उघडणार, कधी उघडणार आणि किती काळ तसे राहणार हेही अनुभवता येते. प्रसिद्ध आंग्ल निबंधकार बेकन म्हणतो, व्हर्च्यूज आर लाईक प्रेशस ओडर्स, मोस्ट फ्रॅग्रंट व्हेन दे आर क्रश्ड. आपल्याला मिळालेले हे दैवी पंख ह्या जगातील आपलं अस्तित्व अर्थपूर्ण करतात, आपलं माणूस पण अधिक उजळवून टाकतात. तसं बघायला गेलं तर माणूस हा सहजासहजी हार मानणारा प्राणी नाही. त्याच्याजवळ आहे दुर्दम्य आशा, उदंड इच्छाशक्ती आणि पराकोटीची सहनशीलता. आयुष्यात येणारी दुःखे सहन करताना तो सहज म्हणून जातो, पुरे बोआता नाही सहन होत हे. आणि तरीही त्याहूनही तीव्रतर दुःखाचा सामना तो या पंखांच्या साह्यानं करू शकतो. माणूस बुद्धिमान आहे, महत्वाकांक्षी आहे. माणूस हे आहे आणि तेही आहे. फक्त नाहीये त्याच्याजवळ कृतज्ञता. ईश्वरी कृपेचं चांदणं झेलताना ओठांवर येणारा कृतज्ञतेचा हुंकार. विसरलाय ना माणूस हे. सध्या इतकंच. धन्यवाद.